चीनी मंडी .com पॉडकास्ट।
ऊस बिल थकबाकी 500 कोटींच्या घरात। साखरेची विक्री होत नसल्यानं नगर आणि नाशिक जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे FRP ची थकबाकी वाढत चालली आहे। सहकारी आणि खासगी कारखान्यांकडे ऊस उत्पादकांची 500 कोटी रुपयांची थकबाकी आहे। जास्त थकबाकी असलेल्या साखर कारखान्यांची साखर आणि इतर जंगम मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे। त्यात नगर जिल्ह्यातील 4 साखर कारखाने सापडले असून त्यांच्याकडे 82 कोटी रुपये थकित आहेत। यात गणेश, केदारेश्वर, राहुरीतील डॉक्टर बाबा तनपुरे आणि जय श्रीराम या साखर कारखान्यांचा समावेश आहे। पश्चिम महाराष्ट्राबरोबरच नगर आणि नाशिक जिल्ह्यातही ऊसाचं चांगलं उत्पादन होतं, पण यंदा गाळप हंगाम सुरू झाल्यापासूनच या 2 जिल्ह्यात ऊस थकबाकी वाढत चालली आहे। नगर जिल्ह्यातील खासगी आणि सहकारी कारखान्यांनी मिळून आत्तापर्यंत तब्बल 1,12,00,000 क्विंटल साखर उत्पादन केलं आहे। अजून महिनाभर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे साखर उत्पादनात आणखी भर पडणार आहे। अंबालिका या खासगी कारखान्यानं आत्तापर्यंत सर्वाधिक 13,69,000 क्विंटल साखर उत्पादन केलं आहे, तर थोरात सहकारी कारखान्यानं 9,53,000 क्विंटल साखर उत्पादन केलं आहे। गेल्या महिन्यात 350 कोटी थकबाकी असलेल्या 2 जिल्ह्यांमध्ये थकबाकीनं 500 कोटींचा आकडा गाठला आहे। 2 जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी आत्तापर्यंत शेतकऱ्यांना FRP चे 1,781 कोटी रुपये दिले आहेत। ज्ञानेश्वर, कोपरगाव, मुळा, संगमनेर आणि संजीवनी या सहकारी कारखान्यांनी ऊस उत्पादकांचे सर्व पैसे वेळेत दिले आहेत। दुसरीकडे चांगलं गाळप झालेल्या अंबालिका या खासगी कारखान्यानं 88 कोटी रुपये थकवले आहेत। विखे पाटील कारखान्याकडे 80 कोटी रुपये थकबाकी आहे। कारखाने ऊस तोडून नेतात, मात्र पैसे देण्यासाठी अनेक महिने थांबवतात अशी तक्रार राहुरी येथील दवणगावचे शेतकरी राधू खपके यांनी केली आहे। तनपुरे कारखान्याला 2013 गाळपासाठी 106 टन ऊस दिला होता। त्यापोटी कारखान्याकडून 2,25,000 रुपयांची रक्कम मिळणार होती, त्यातली निम्म्याहून अधिक रक्कम कारखान्याकडून मिळालेली नाही असं त्यांनी सांगितलं। दरम्यान साखर आयुक्तालयानं FRP थकवणाऱ्या कारखान्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत। त्यात गणेश, केदारेश्वर, तनपुरे, जय श्रीराम या कारखान्यांवर जप्तीची कारवाई सुरू झाली आहे। गणेश कारखान्याकडे 17,61,00,000, केदारेश्वरकडे 20 कोटी, तनपुरेकडे 27,66,00,000, जय श्रीराम कारखान्याकडे 16,64,00,000 रुपये थकबाकी आहे। सुरुवातीला या कारखान्याची साखर, बगॅस आणि इतर उपपदार्थ विक्री करून पैसे दिले जाणार आहेत। त्यानंतर थकबाकी राहिल्यास कारखान्यांची स्थावर मालमत्ता विक्री करून शेतकऱ्यांचे पैसे द्यावे लागणार आहेत। FRP थकवलेले कारखाने: अंबालिका 88,06,00,000, गंगामाई 21,78,00,000, प्रवरा 80,73,00,000, कुकडी 27,93,00,000, अगस्ती 13,94,00,000, अशोक 10,58,00,000, केदारेश्वर 28,18,00,000 आणि गणेश 21,58,00,000।